नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरीटेलच्या माध्यमातून मी भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. एक वर्षासाठी हे निरूपण मी करणार आहे. आपल्याला रोज एक भाग ऐकता येईल. आज आपण 6व्या अध्यायातील 18 आणि 19 या 2 श्लोकांचा विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमहा. यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. या 2 श्लोकांचा अर्थ असा आहे, जेव्हा नियमन केलेलं असं चित्त आत्म्याच्याच ठिकाणी लय पावतं आणि जेव्हा
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.